सुरुन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते। तेथ सुहृद आणि शत्रु का उदासु आणि मित्रु हा भावभेदू विचित्रु कल्पू कैचा। तया बंधु कोण काह्याचा द्वेषिया कवणू तयाचा नीच विश्व ऐसा जयाचा बोधू जाहला। मग तयाची ये दिठी अधमोत्तम असे किरीटी काय परिसाची ये कसवटी वानिया की जे ते जैसी निर्वाण सुवर्णुची करी तैसी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उजरी निरंतर। जे ते विश्वाळंकाराचे विसुरे जरी आहाती आनाने आकारे तरी घडले एकची भंगारे परब्रह्मे। ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आघवे म्हणवनी आहाच वहाचे न झकवे येणे आकार चित्रे। घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूंची संग सृष्टी परी तो एक वाचून गोठी दुजी नाही। ऐसेनी प्रतीती हे गवसे ऐसा अनुभव जयाते असे तोची समबुद्धी हे अनारीसे नव्हे जाणे। जयाचे नाव तीर्थ रावो दर्शने प्रशस्तीसी ठावो जयाचे निसंगे ब्रह्म भावो भ्रांतासही। जयाचे नि बोले धर्मु जिये दिठी महासिद्धी ते विये देखे स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा। विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता हे असोतया ते प्रशंसिता लाभू आथी।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। मुख्य भक्ता विषयी सांगत असताना समर्थांना श्रोत्यांनी काही प्रश्न विचारले। मुख्य भक्ताची स्थिती ओळखून घेण्यासाठी म्हणून प्रश्न विचारले आणि समर्थांनी त्याला उत्तरं दिली। एक मधला रविवार आपलं प्रवचन झालं नाही आणि त्याच्यामध्ये देखील बुधवार गुरुवारचा एक सत्संग झाला नाही। रामनवमीच्या दिवशी मी जवळपास 1.5 तास बोललो त्याचा आवाजावर ताण आला असं असल्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी आवाजाला विश्रांती दिली। त्याचं अजून एक कारण असं होतं की आपली जी शिबिरं चाललेली आहेत त्या शिबिरात मात्र माझी बोलण्याची इच्छा होती त्यामुळे इथं जरी विश्रांती असली तरी शिबिरात मी व्यवस्थित बोललो आणि कुठेतरी कॉम्पेन्सेट करायचं म्हणून या ठिकाणची जी प्रवचन होती ती प्रवचन मी केली नाहीत। अशा करता मी हे सांगतो आहे की अशी विश्रांती घ्यायची मी ठरवली की बऱ्याच जणांना काळजी वाटायला सुरुवात होते। या दरम्यानच्या काळामध्ये अशा रीतीने काही एक अपरिहार्य बोलणं होणार असल्यामुळं मी या ठिकाणी होणारं बोलणं थोडंसं केलं नाही, बंद केलं। शिष्यांनी जे प्रश्न विचारलेले होते की ज्ञान झाल्यामुळे दृश्य मिथ्या होतं, यद् दृष्टं तन् नष्टं, जे जे दिसतं ते सर्व नाशिवंत आहे, आणि त्याच्या पलीकडे अव्यक्त निर्गुण असा परमात्मा आहे, हा परमात्मा आधी आत प्रतीतीला येतो, ज्ञान होतं, त्यामुळे विवेकानी असं लक्षात येतं की बाहेरचं दृश्य देखील मिथ्या आहे, तरी का पाहिजे भजन केले। या ज्ञानाचा दृश्य मिथ्या जगन मिथ्या म्हणजे आपण जसं समजतो तसं नाही असा जर परिणाम असेल तर आपण भजन कशा करता करायचं। ज्ञानापेक्षा दुसरं जर काही श्रेष्ठ नसेल, नहि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते असं असेल तर उपासना कशा करता करायची। उपासनेमध्ये ज्ञान विचारामध्ये चिंतन आणि तद्रूपता येते, उपासनेमध्ये भजन येतं, पूजन येतं, वंदन येतं, श्रवण येतं, सेवा येते। या उपासनेचा उपयोग काय? उपासनेने ज्यांना काय प्राप्त? जर निर्गुण हे सार असेल, सर्वस्व असेल, आणि निर्गुणाच्या ठिकाणी सगुण जर टिकतच नसेल तर भजन केल्यामुळे नक्की काय प्राप्त होतं? मूळ निर्गुणाचा बोध प्राप्त करायचा आहे, मग हे मध्ये भजनाची उठाठेव कशा करता? जर सर्व नाशिवंत आहे असं तुम्ही सांगता तर मूर्तीही नाशिवंतच आहेत, सगुण मूर्तीही नाशिवंतच आहेत, त्या सगुण मूर्तींना कशा करता भजायचं? जो तुमच्याशी बोलत नाही, तुमच्याकडे बघत देखील नाही, ज्याच्या अंतर्यामी चैतन्य आहे अशी तुम्ही कल्पना करायची, पाहिला तर मूळ दगड। अशा नाशिवंताला कोणत्या कारणाकरता भजायचं? सत्य सांडून असत्य कोणे भजावे, सत्स्वरूप परमात्मा अविनाशी, ही गोष्ट मान्य आहे, पण या असत्याच्या मागं का म्हणून लागायचं? निर्गुण बोध, निर्गुणाचा बोध झाला की मोक्ष प्राप्त होतो, मोक्ष प्राप्त होतो याचा अर्थ बंधन रहितता येते, आपलं मन बंधनामध्ये असतं, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह आपण करून घेतलेले असतात आणि त्याच्या बंधनामध्ये मन असतं, देह बंधनामध्ये असतो, बुद्धी देखील बंधनामध्येच काम करत असते, या बंधनापासून खरी मुक्ती जर मनच नाहीसं झालं तर होते, जर देहभाव नाहीसा झाला तर होते, जर तर्कापासून मुक्त झाला तर मोक्ष प्राप्त होतो, आणि मनाचं अवमन झालं, देहभाव नाहीसा झाला, बुद्धीचा अभिमान गळून पडला, की देह मन आणि बुद्धी याच्याही बुडाशी असणारं निर्गुण परमात्म तत्व प्रत्ययाला येतं आणि त्यामुळे खरं म्हणजे मुक्त होतो. देह हा बंधनात टाकतो, मन बंधनात टाकतं, निर्गुणाने मोक्ष होतो. याचा जर प्रत्यक्ष प्रत्यय येत असेल तर सगुण काय डोळो पाहतो सांगा स्वामी. तर सगुण खरं म्हणजे बंधनातच टाकायला पाहिजे. सगुण आम्हाला काय देईल? आपण आपल्या स्वतःला देहधारी सगुण समजतो. जोपर्यंत बोध झाला नाही आपण सगुण. सगुणाने सगुणाला भजण्यामध्ये फायदा काय? तुम्हीच एका ठिकाणी म्हणतात की देहापाशी गेला देही तो कैसे नि होईल विदेही. एका देहापाशी दुसरा देह गेला तो विदेही कसा होणार? मग माझा देह या मूर्तीपाशी गेला, ही मूर्ती देखील देहधारी, मी निर्गुणाचा बोध कसा प्राप्त करून घेणार? अशा प्रकारचे प्रश्न शिष्यांनी सद्गुरूंना विचारले. त्याच्यावर सद्गुरूंनी उत्तर दिलं की मी सांगतो म्हणून कर. सद्गुरूंचे वचन प्रतिपाळणं हे मुख्य परमार्थाचे लक्षण. तुला आता समजत नसेल तर मी बोलतो मी सांगतो म्हणून कर. वचनभंग करिता विलक्षण सहजेची झाले म्हणून आज्ञेसी वंदावे सगुण भजन मानावे. तुझ्या तर्कांना मी काही उत्तर देत नाहीये. सद्गुरूंचं वचन प्रतिपालन करणं हे परमार्थाचं लक्षण असल्यामुळं मी म्हणतो म्हणून सद्गुरू भजन कर असं एक तर्कापेक्षा अतिशय वेगळं उत्तर असं शिष्याला समर्थांकडून मिळालं. कधी कधी मी असं पाहिलंय की स्वामीजींकडे जी मंडळी येत असत ती त्यांच्या उत्कृष्ट तर्काला भुलून येत असत. कुठेही इकडे तिकडे करायला जागा मिळणार नाही इतका उत्कृष्ट तर्क ते मांडत असत. उपनिषदांचा अभ्यास देखील करायला व्यक्ती प्रवृत्त अशाकरता होतात की तिथं जो तर्क मांडलेला आहे तो इतका अप्रतिम आहे की त्याचा छेदच करता येत नाही, त्या तर्काला ओलांडता येत नाही. भगवद्गीतेचा अभ्यास देखील त्याच्यामध्ये जो तर्क आहे त्या तर्काला ओलांडता येत नाही. सर्वसाधारणपणाने यामध्ये आपला तर्कावरचा भरोसा असतो म्हणून आपण परमार्थ करतो. जो तर्कशुद्ध बोलतो त्याच्याकडे परमार्थ करायला जातो. त्याच्याकडे परमार्थापासून काही शिकण्यासाठी म्हणून जातो. पण प्रत्येक वेळेला तुमच्या तर्काचं समाधान होईल असं समजू नका. असं कधी कधी परमार्थातही सांगितलं जातं. तुम्ही ज्या पातळीवरून तर्क करत असता आणि ज्या पातळीवरून वक्त्याला उत्तर द्यायचं असतं, तुमचा तर्क वक्ता जिथं उत्तर देतो आहे तिथपर्यंत न पोहोचण्याची शक्यता असते. तुम्हाला मात्र सगळं आत्ताच तर्काने हवं असतं. म्हणून तर्कशुद्धता ही परमार्थामध्ये आहे. याचा अर्थ असा नाही की तुमच्या प्रत्येक प्रश्नाला तर्कशुद्ध उत्तर द्यायला सद्गुरू देखील बांधील आहेत. कारण तर्कशुद्ध उत्तर मिळणं म्हणजे तुमचाही अहंकार जरा जोपासला जाणंच आहे. तुम्ही सद्गुरूंच्या उत्तरावर टीक करता, बरोबर आहे. आम्हाला पटेल, आमच्या बुद्धीला पटेल असं उत्तर दिलं. ही सद्गुरूंच्या उत्तरावर केलेली बरोबरची खूण नसते तर तुमच्या अहंकारावर केलेली बरोबरची खूण असते. मी तर्काशिवाय काही मान्य करत नाही अशीही बरोबरची खूण असते. कधी कधी तर्कही उलथून टाकायला लागतो. आणि परमार्थामध्ये तर विशेष करून समर्थांनी जे सांगितलं, तू जिथं आहेस तिथून जर तुला चालायचं असेल तर आहेस तिथं बसून सगळी उत्तरं तुला मिळणार नाहीत, तुलाही काही प्रवास करायला लागेल, मग तुला समजेल। तुम्ही म्हणता तसं ध्यानाला बसलं तर काय होणार आहे, तू बस तर आधी, पण तरीही सांगितलं की मनाकडे साक्षीत्वानी पाहिलं म्हणजे मन नाहीसं होणार आहे। मन नाहीसं होऊन कसं चालेल, आम्ही मनाने तर सगळे व्यवहार करतो। मन नाहीसं जर झालं तर मनाच्या मागे असणारा परमात्मा स्पष्ट होईल, पण मनाने साक्षीत्वानी पाहायला लागलो तर फार कोरडेपणा येतो। तुझे प्रश्न संपत नाहीयेत, तुझा तर्क संपत नाहीये, तू काही करायला तयार नाहीयेस। श्रोत्याला देखील समर्थांचं हे उत्तर जरा आश्चर्यकारकच वाटलं। म्हणून श्रोता समर्थांना म्हणतो की देवे हे का प्रयोजिले, तुम्ही आता अशा प्रकारे का बोलता की मी सांगतो ते कर असं का बोलता तुम्ही। खरं म्हणजे हा विषय आपला झालाय, तुम्हाला त्याची थोडी आठवण करून देण्यासाठी म्हणून आपण काय पाहतो आहोत मी हे बोलतो आहे। तेव्हा वक्ता असं म्हणतो की तुला ज्ञान झालं, एखाद्याला ज्ञान झालं, तुला नव्हे एखाद्याला ज्ञान झालं, तू तर ज्ञानाविषयी केवळ प्रश्न विचारतोयस, पण ज्ञान ज्याला झालं त्याला काही करावं लागतं का करावं लागत नाही? करणे लागे भोजन, करणे लागे उदक प्राशन, मळमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना, देहाच्या कोणत्या क्रियात ज्ञान झालं म्हणजे सुटतात? एकदा नाथांकडे एक शास्त्री आले आणि संध्येची वेळ झाली म्हणून नाथांनी त्यांच्या संध्येची तयारी केली। ते म्हणाले, आम्ही संध्या वगैरे करत नाही, एकदा ज्ञान झालं, संदेह नाहीसा झाला की संध्येची गरज संपली, जोपर्यंत संदेह आहे तोपर्यंत संध्या। नाथांचा अभंग देखील आहे, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला हो, झाली संध्या संदेह माझा गेला। नाथांचंच उत्तर नाथांच्या समोर ठेवला, आम्ही संध्या वगैरे काही करत नाही, आम्ही ज्ञानात रमून राहतो। नाथ बरं म्हणाले, नाथांनी नाथांची सगळी कर्म पूजा संध्या इत्यादी, सगुणाचे पूजक होते नाथ। आणि मग 12:30 वाजला, 1:30 तिकडे स्वयंपाकघर सगळं थंड होतं, ते म्हणाले की भोजनाचं काही आहे की नाही काही तयारी? नाथ म्हणाले, मला असं वाटलं की तुमचं ज्ञानामृतम भोजनम असणार, तुम्हाला संध्याची आवश्यकता नाही, तर तुमचं भोजन देखील ज्ञानामृताचंच असणार। समर्थ तसंच विचारतात, करणे लागे भोजन, करणे लागे उदक प्राशन, मळमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना, जनाचे समाधान राहावे आपुले पारिखे ओळखावे, आणि भजनाची मोडावे हे कोण ज्ञान? भजनाने तुझं काय केलंय? तुला बाकी सगळी कर्म करावी लागतात, तू ती करतोस, आणि ज्ञानाच्या गोष्टी चार ऐकल्याबरोबर मग असा तर्क उभा करतोस की आता या मूर्तीला कशाला भजायचं? ज्ञान विवेके मिथ्या झाले परंतु अवघे नाही टाकिले, तरी मग भजनेची काय केले सांग बापा, साहेबास लोटांगणी जावे, नीचासारिखे व्हावे आणि देवास न मनावे, हे कोण ज्ञान? असं म्हणून समर्थांनी त्याच्यानंतर भक्त कसा तयार होतो, मुख्य भक्त हा कशा पायरी पायरीनी मुख्यता भक्ताची मिळवतो हे सांगायला सुरुवात केली. आपण एक दोन मिनिटं शांत डोळे मिटून बसू. अशा प्रकारचे तर्क उपस्थित करणाऱ्या प्रश्नाला समर्थांनी स्वतःच्या चरित्रातून उत्तर देणं पसंत केलं. तसंही म्हटलं तर शिष्याशी असलेल्या संवादामध्ये ही स्वाभाविकता आहे. समर्थांना स्वतःचं जीवन आठवलं. समर्थ शिष्याला सांगताहेत की आमूचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमूचा परमार्थ, जो समर्थाचा ही समर्थ देवा सोडविता, त्याचे आम्ही सेवक जन, सेवेकरिता झाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन पाविजेल की, गुरु सांगाती सारा सार, त्यास कैसे म्हणावे असार, तुझ काय सांगणे विचार, शहाणे जाणती. कोणालाही या प्रश्नांची तर्कशुद्ध उत्तर देण्याच्याही आधी स्वतःचं जीवन आठवेल. तसं समर्थांना स्वतःचं जीवन आठवलं की आपण सुरुवात कुठून केली, आपल्याला निर्गुण परमात्मा आकलन झाला, मुख्य देव तो निर्गुण हे आपल्याला समजलं, पण आपल्या परमार्थाची जी सुरुवात झाली त्या सुरुवातीचा उपकार आहे हे समजण्यावर. समर्थ शिष्याला असं सांगतात की अरे आम्ही रघुनाथाच्या कुळाचे, अनुग्रह झाला आणि आम्ही आमचं कुळच बदललं, आम्ही रघुनाथाच्या कुळाचे झालो. आपला अनुग्रह झाला आणि आपलं कुळच बदललं. आपण आदिनाथांच्या कुळाचे झालो, आपण ज्ञानोबांच्या कुळाचे झालो, आपण स्वामीजींच्या कुळाचे झालो, आपल्या कुळाची परंपरा ठरली. आमूचे कुळ रघुनाथ, रघुनाथांच्या कुळातले आम्ही आहोत, रघुनाथे आमूचा परमार्थ, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, आम्ही भजन केलं, तो आमचा तारणहार आहे, उद्धारकर्ता आहे, असा भाव आम्ही धरला, तिथून आम्ही परमार्थाला सुरुवात केली. आणि जेव्हा रघुनाथ, रघुनाथांच्या कुळातले आम्ही आहोत, स्वतः रघुनाथ देखील, राम देखील, जेव्हा काही प्रसंग घडत असेल असाधारण, तेव्हा वसिष्ठांना बोलून अथवा अमात्यांना बोलून अशी विचारणा करत असत की पूर्वी जेव्हा आपल्या कुळामध्ये जे राजे होते आधी होऊन गेलेले, अशा प्रकारचे प्रसंग घडले तेव्हा त्यांनी काय निवाडा केला राज्यकारभार करत असताना. आम्ही देखील असंच पाहतो की रघुनाथांच्या कुळातले आम्ही आहोत, जे आधी होऊन गेलेले रामभक्त आहेत, सगुण भजक आहेत, त्यांनी कसं वर्तन केलं आणि आम्ही असंच धरलं की त्यांच्यामुळे, रघुनाथामुळे आमचा परमार्थ आहे. सगुण आदर्श ठेवणं, सगुणाला आदर्श ठेवणं याच्यामध्ये फार सुरक्षितता आहे. निर्गुणाचा आदर्श कधी कधी धोकादायक होऊ शकतो। असं एक सांगितलं जातं की सगुण व्यक्तीला स्खलन आहे, मनुष्य हा स्खलनशील असल्यामुळं कोणीही व्यक्ती झाली तरी त्याचं स्खलन होण्याची शक्यता असते। तुम्ही त्याला आदर्श जर ठेवलात, तुम्ही जर त्याला आदर्श मानलात आणि त्याचं जर स्खलन झालं, त्याचं जर पतन झालं तर तुमच्या श्रद्धेला मोठा धक्का लागतो। असं असल्यामुळं तत्वाला आदर्श ठेवा असं मानणाऱ्या परंपरा आहेत, निरंकाराला मानणाऱ्या परंपरा आहेत, निराकाराला मानणाऱ्या परंपरा आहेत। सगुणाला मानूच नका, भजूच नका। कोणी कोणी असं म्हणतं की हा भगवा ध्वज आहे तो आमचा गुरु, म्हणजे बाकी गुरूंनी मुखानी काही सांगायचं तर त्याला स्खलन आहे। त्याच्याऐवजी एखादं प्रतीक हा आमचा गुरु, पण अशा वेळेला तुमचा मनोव्यापारच तुमचा मार्गदर्शक ठरतो। तुम्ही जर कोणाचं ऐकायला तयार नसाल तर तुमची बुद्धीच तुमचं मार्गदर्शक, त्यामुळे तुमची बुद्धी जितक्या प्रमाणात त्याच्यापेक्षा तुम्ही अधिक चांगला विचारही करू शकणार नाही। तुम्हाला कोणीतरी सांगितलं पाहिजे की हे कर हे करू नको। रामचंद्रांच्या जीवनावरून असं दिसतं, समर्थ म्हणतात आमूचे कुळी रघुनाथ, रघुनाथ हे आमूचा परमार्थ। आम्ही आमचा परमार्थ रघुनाथाला डोळ्यासमोर ठेवून केला, वसिष्ठांना विचारून रघुनाथांचं सगळं जीवन झालं, त्यांनी त्यांना उपदेश केला, पुढे विश्वामित्रांना अनुसरून रघुनाथांचं चरित्र झालं। सर्व प्रकारच्या मर्यादांचं पालन हे रामचंद्रांच्या जीवनाचं वैशिष्ट्य असतं, मग ते भक्ताचंही जीवनाचं असलं पाहिजे। ज्ञानामुळे येणारी बेभानता, तत्वज्ञानामुळे येणारी बेभानता कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही। ज्ञान होण्याच्या आधीच ती येते तर्कामुळं, बुद्धीला समजलंय असं वाटल्यामुळं। म्हणून रामचंद्रांची उदासीनता वसिष्ठांनी दूर केली। जेव्हा विश्वामित्र रामचंद्र मला हवेत यज्ञाच्या रक्षणाकरता म्हणून सांगायला आले, तेव्हा दशरथांनी पित्याचं अंतःकरण होतं, इतक्या लहान मुलांना राक्षसांशी लढण्यासाठी कशाला पाठवायचं असा भाव जरी मनात आला तरी देखील साधूंची आज्ञा मानली, ऋषींची आज्ञा मानली। आज्ञा मानण्याची जी सवय आहे, आम्ही कोणाचंच मानणार नाही आमच्या बुद्धीखेरीज, इथून सुरुवात होऊ शकत नाही। रघुनाथांच्या चरित्रावरून असं दिसतं त्यांच्या वडिलांनी देखील मानली। अगदी धनुष्य शिवधनुष्य उचलावं त्याच्याकरता यत्न करावा असं जेव्हा विश्वामित्रांनी सांगितलं तेव्हा रामचंद्र पुढे झाले। हा आमचा आदर्श आहे असं समर्थ म्हणतात। सर्व प्रकारच्या मर्यादांचं पालन करत परमार्थ झाला पाहिजे, हा आमचा आदर्श आहे। पडलेलं पाणी पर्जन्यानी सगळी सृष्टी न्हाऊन निघते, पण ते सगळं पाणी डोंगर माथ्यावरून उतारावरून येऊन एका विशिष्ट मार्गाने जर गेलं तर सगळ्यांना त्याचा लाभ होतो। मग त्याची नदी होते, महानदी होते, आणि आजूबाजूचा सगळा प्रदेश सुजलाम सुफलाम असा होईल। जर ते पाणी म्हणेल मी एका विशिष्ट मार्गाने धावणार नाही तर त्या पर्जन्याचा कोणालाच उपयोग नाही। म्हणून मर्यादेमध्ये असावं जीवन हे रामचंद्रांच्या जीवनावरून आम्हाला समजलं असं समर्थांना सांगायचंय। रामचंद्र शिवभक्त होते, स्वतः परमात्मा असताना, म्हणजे ज्यांना आपल्या आतल्या परमात्म भावाचा कधीही विसर पडला नाही असे रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे महाअवतार, तरी देखील ते शिवभक्त होते, त्यांना जेव्हा अडचण वाटली तेव्हा त्यांनी शिवाचा धावा केलेला आहे, शिवाची भक्ती केलेली आहे, अनुष्ठान केलेलं आहे। रामचंद्रांनी वनवासामध्ये अनेक साधूंची ऋषींची भेट घेतली, त्यांच्या आश्रमामध्ये राहिले, त्यांच्याशी ज्ञान चर्चा केली, त्यांना प्रश्न विचारले आणि या प्रश्नांना मोठ्या नम्र भावानी त्यांच्याकडून उत्तरं घेतली। रामचंद्रांच्या ठिकाणी शास्त्र प्रामाण्य होतं, रामचंद्रांच्या ठिकाणी संत सेवा होती, रामचंद्रांच्या ठिकाणी मर्यादा होती, रामचंद्रांच्या ठिकाणी शिवभक्ती होती। आणि रामचंद्रांचे आम्ही सेवक आहोत, सेवा करता करता आम्हाला ज्ञान झालं असं समर्थ सांगतात। नम्रपणाने जर सेवा केली तर सेवकाचा मीपणा दूर होतो, अहंभाव दूर होतो, देहाच्या अंगाने आपली महत्ता किंवा मोठेपणा हा प्रत्येकाला जाणवत असतो, कोणीही त्याच्यातून उणे नाही। स्वामीजी म्हणत असत की त्यांच्याकडे एक काय म्हणायचं गटार साफ करणारा मोरी तुंबली ती म्हणून आला आणि ते पाहिलं कसं तुंबलंय, ते म्हणाला जरा हत्यारं घेऊन येतो, ती मोठी जी काही त्यांची ती वायर असते काटेरी, तर ती आणायला तो गेला, ते सगळं साफ केलं आणि सहज तो म्हणाला की इतके काय 25 रुपये झाले। तर स्वामीजी म्हणाले एवढ्या कामाचे 25? तो म्हणाला आपल्याशिवाय कोणी करू नाही शकत हे काम, 25 देखील कमीच आहे, तुमचा फार खोळंबा झाला असता, मी तुम्हाला 25। ते म्हणाले साधा गटार साफ करणाऱ्याला केवढा अभिमान, आणि इतराला जमलं नसतं हे अवघड काम होतं असं सांगून तो गेला असं स्वामीजी म्हणायचे। प्रत्येकाला आपल्या देहाचा आणि आपल्या स्वतःचा फार अभिमान असतो, अगदी आपला स्वतःचा विचार केला तरी देखील आपल्या लक्षात येईल की आपल्या ठिकाणी काही ना काही पद्धतीने असा अभिमान असतो। आपलं काम करण्याची पद्धत, स्वच्छता, निकुती, टापटीप, शिस्त, कर्तृत्व याचं प्रत्येकाला असं भान असतं आणि ते अहंकारात जमा होतं। या सगळ्या गुणांसकट हे गुणच आहेत, पण या सगळ्या गुणांसकट कुठेतरी शरण जाणं गरजेचं असतं। ती शरण जाण्याची सोय सगुण भजनाच्या ठिकाणी आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते ऋणशेष वाचा या न फेडवेची मरोनिया, ते पाया पडो निया मिया सोडविले। पाया पडण्याचा फार मोठा लाभ आहे, कारण पाया पडल्याखेरीज मीचा लोप होत नाही, अहंकाराचा लोप होत नाही, आणि अहंकाराचा लोप होण्यासाठी म्हणून आपल्या ठिकाणी असणारा कर्तृत्वाचा, गुणाचा, सत्तेचा, श्रीमंतीचा, सुंदरतेचा काय काय अभिमान असेल तो सगळा अभिमान विसरण्यासाठी पाया पडायचा असतो। तो केवळ उच्चार नाहीये, पाया पडल्यावर व्यक्ती मोकळी होते, जे काही साठवलेलं असतं नको असलेलं ते सगळं काढून टाकतो, तर तिथे दुसरं काही येईल ना। म्हणून रघुनाथांनी आमचा परमार्थ आहे याची आम्हाला ज्ञान झाल्यानंतर देखील जाणीव आहे असं समर्थांना सांगायचंय, आणि परमार्थ सांगण्यासाठी उपदेश करण्यासाठी म्हणून तिथून सुरुवात करायला पाहिजे हे आम्हाला माहिती आहे। म्हणून आम्ही सांगतो की भजन पाहिजे, सगुण भजन पाहिजे। तुकाराम महाराज म्हणतात की आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना। आता भजन हा तुकाराम महाराज म्हणतात माझा मूळ स्वभाव झाला। आधी होती दासी पट्ट राणी केले तिसी तिचे हिंडन राहीना मूळ स्वभाव जाईना। आधी होता वाघ्या त्याचा झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना। आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग आता मी पंढरीनाथ पांडुरंग सहज झालो निर्गुणाशी समरस झालो असा माझा भाव झाला तरी देखील देहाला भजनाची लागलेली जी सवय आहे ती सुटत नाहीये आणि लोकांना मी तोच उपदेश करतो। या सेवेमुळे अहंतेचा लोप होतो। अहंतेचा लोप झाला की चित्तशुद्धी होते। तुम्ही असं समजू नका की केवळ श्रवणाने सगळं होणार आहे। तुमच्या चित्तशुद्धीशिवाय काही होणार नाहीये। श्रवणाने होणारच आहे पण श्रवणानेही चित्तशुद्धीच होईल। पण चित्तशुद्धीची इतरही अनेक साधन आहेत तीही वापरणं गरजेचं आहे। आणि या शुद्ध चित्तानी मग केलेल्या ध्यानानी सत्कर्मांनी कर्मानी स्वधर्म कर्मानी भक्तीनी अंतःकरणात ज्ञानाचा उदय होतो। त्याचे अन्नी सेवक जन सेवेकरिता झाले ज्ञान तेथे अभाव धरिता पतन पाविजेल की गुरु सांगती सारा सार त्यास कैसे म्हणावे असार तुझं काय सांगणे विचार शहाणे जाणती समर्थाचे मनीचे तुटे तेची जाणावे अदृष्ट खोटे राज्यपदापासून करंटे चेवले जैसे। आणि समर्थ समर्थ रामचंद्रांना समर्थ म्हणत असत आपण त्यांना समर्थ म्हणतो पण समर्थ म्हणजे रामचंद्र समर्थ राम असा तो खरा शब्द आहे। आणि स्वतःला केवळ दास म्हणत असत समर्थ तो राम आणि आपण दास अशी आपण रामदास त्यांना म्हणतो। आम्ही त्याचे सेवक आहोत। समर्थाचे मनीचे तुटे तेची जाणावे अदृष्ट खोटे आणि ज्याचे आम्ही भजक आहोत त्यांना जशी मान्य आहे तशी उपासना जर केली नाही आम्ही केवळ कोणत्या निर्गुणाच्या गोष्टी बोलून धरलो तर त्यांचं चरित्रही तसं नाही। एकतर रघुनाथांचं त्यांच्या चरित्रापासून जर शिकायचं झालं तर आम्ही तेच शिकायला पाहिजे नाहीतर त्यांचा रोष होईल समर्थांच्या मनीचे तुटे असं होईल त्याची अदृष्ट खोटे त्याच्यावर आमचं अदृष्ट देखील मग खोटं होऊन जाईल आम्ही कसं ज्ञान प्राप्त करणार। राज्यपदापासून करंटे चेवले जैसे जसा करंटा एखादा राज्यपद खरं मिळायचं पण त्याच्यापासून दूर जावा तशी आमची गत होईल। मी थोर वाटे मनी तो नव्हे ब्रह्मज्ञानी विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे परमार्थ करता करता तर हा फार धोका आहे तुम्हाला सांगतो। आपण कशाकरता परमार्थ करण्यासाठी आलो कधी कधी साधक त्याच्या वर्तनानी त्याच्या विचारांनी आदर्शवत दिसायला लागतो। हा धोका नाहीये साधक आदर्शवत दिसणं हा धोका नाहीये। लोकांना तो चांगला वाटायला लागतो हाही धोका नाहीये। पण लोकांना जसा लोक प्रभावित होतात त्याच्याकडे पाहून तसं लोकांची प्रभावित झालेली दृष्टी पाहून तो स्वतः प्रभावित होतो जसे लोक सम्मोहित झाल्यासारखे होतात चांगल्या व्यक्तीला पाहून, तर लोकांना लोक सम्मोहित झालेत असं वाटून तो सम्मोह याच्यावर चढतो, हा धोका आहे. आपण मोठे झालो हा धोका वाटायला सुरुवात होते. असा नमस्कार करायच्याऐवजी आदराने लोक असा नमस्कार करायला लागले आणि तोही नको नको म्हणून दूर व्हायला लागला, पण आत त्याला थोडं थोडं बरं वाटायला लागलं. त्याला माहीत नाहीये की आपल्याला आत बरं वाटायला लागलंय, हे त्याला माहीत नाहीये. पण हळूहळू त्याला त्याचा सराव होतो, मग तो पाठीवर हात ठेवायला सुरुवात करतो, कालांतराने त्याच्या पाठीवर थोपटायला सुरुवात करतो, तो अडचणीत सापडायला अशा रीतीने सुरुवात होते. त्याचा देहाभिमान मोठा व्हायला सुरुवात होते, त्याचं स्मरण तुटतं, तो स्मरणापासून दूर जातो. आणि जर एखाद्या ठिकाणी त्याला मान मिळाला नाही तर त्याच्या मनाची जी घालमेल होते तेव्हा त्याला आपला स्वतःचा अंदाज येतो, पण आता तो स्वतःबद्दल काही करू शकत नाही, इथपर्यंतही पोहोचू शकतो. कालांतराने त्याचं वर्तन जसं परमार्थ हा कृतीवरून आहे तसं वर्तनावरूनही आहे. ते जर लोकांना तितकं पसंत पडेनासं झालं, त्याचं निरूपण आवडेनासं झालं, किंवा काही काही कृतीमध्ये लोकांच्या अपेक्षा आहेत तसा तो वागेनासा दिसायला लागला तर लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करतात. पण हे कधीच यांच्या नावामागं होभोप लावून चुकलेले असतात. अशा प्रकारच्या अडचणीत परमार्थी माणसांनी कदापि सापडू नये. मी थोर वाटे मनी तो नव्हे ब्रह्मज्ञानी, ज्याला आपण थोर असं वाटायला सुरुवात होते तिथंच अडचण आहे, तो कधीही ब्रह्मज्ञानी नाही. विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे, नीट पाहिलं तर याचा देहाभिमान चांगला आहे असं लक्षात यायला सुरुवात होते. वस्तू भजन करीना, न करी ऐसेही म्हणेना. तू परमात्मा आहेस, तू वस्तुरूप आहेस, तर वस्तुरूप होऊन रहा, तुझ्या वाणीने भजन कर. निर्गुण परमात्मा काही भजन करत नाहीये, तू निर्गुण परमात्म्याच्या बोधावर राहा, पण तुझ्या वाणीला काय प्रॉब्लेम आहे, तुझ्या हाताला काय प्रॉब्लेम आहे जोडण्यासाठी, तू काय असा उभा राहतील की काय ज्ञानेश्वर महाराजांपुढं, तुकाराम महाराजांपुढं, पंढरीनाथांच्या समोर तुला ज्ञान झालं म्हणजे अरे काय झालं. तू आत स्वरूपाशी समरस होऊन राहा आणि बाहेर तू साधकासारखाच असला पाहिजेस. वस्तू भजन करीना, न करी ऐसेही म्हणेना. आणि ती वस्तू तर तुला सांगत नाही तू परमात्मा स्वरूप आहेस, तू भजन करू नकोस सांगते, ताठरपणाने राहा असं सांगते नाही. ती काहीच करत नाही आणि करवत नाही, त्याच्याशी एकरूप होऊन नम्र राहणं हाच हेच करण्यासारखं आहे. तरी हे जाणावी कल्पना दडोनी राहिली, ना ते ज्ञान ना ते भजन, उगाच आला देहाभिमान, येथे नाही की अनुमान प्रत्यय तुझा. म्हणून अशा विचारामध्ये धड ज्ञानही नाही, धड भजनही नाही, उगीच देहाभिमान राखून फिरतो आहेस. येथे नाही की अनुमान प्रत्यय तुझा, तरी आता ऐसे न करावे, रघुनाथ भजनी लागावे, तेनेची ज्ञान बोलावे चळे ना ऐसे. तर्कशुद्ध उत्तर दिलंय. सुरुवातीला असं वाटतं की माझं ऐक एवढंच सांगतात, पण नंतर परंपराही सांगितली, कोणत्या परंपरेने ज्ञान होतं ते सांगितलं. म्हणून आता कृपा करून अशा विचारामध्ये सापडू नकोस. रघुनाथ भजनी लागावे तेणेची ज्ञान बोलावे चळेनाईचे. जो भजक ही आहे भजन ही करतो. जैसे मुखे ज्ञान बोले तैसीची सवे क्रिया चाले. दीक्षा देखोनी चक्कीत झाले सुचेष्मंत. असं कुठं जीवन असलं पाहिजे. करी दुर्जनाचा संहार भक्तजनासी आधार. ऐसा हा तो चमत्कार रोकडा चाले. दुर्जनाला देखील पालटायचं सामर्थ्य रघुनाथामध्ये आहे. तुला ज्ञान तर सहजच होईल असं समर्थ म्हणतात. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम वास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी. बुला पुंडलीक वरदे हारिट श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.